हॅलो, मी साक्षी माने बोलतात का? हा नमस्कार, अक्षय, मी ओंकार बोलतो साहेब. आपण ब्लुरीजला भेटलो होतो, ब्लुरीज ओरायन संदर्भात. आमच्या एकदा विचारा आपलं काय, आपलं डिसिजन चेंज झालाय का? कारण की आपली त्यावेळेस रिक्वायरमेंट आहे ती अगली पोझिशन होती. विचारा तुम्हाला. अच्छा, मिळाला का? बरं बरं, ठीक आहे, हरकत आहे, नो प्रॉब्लेम सर. कॉन्ग्रॅच्युलेशन.
चलो ओके, चलो थँक्यू, थँक्यू, बाय बाय.